नमस्कार, मराठी कथा पॉडकास्टवरती मी प्रमोद खोत आपलं स्वागत करतो. या एपिसोडमध्ये आपण तन्मय गणेशराव पुंसे, पळसखेड, जिल्हा अमरावती या तरुण लेखकाने रहस्य मराठी कथासंग्रह या ॲपवरती पब्लिश केलेली युवकांचे आत्मपरीक्षण गरजेचे ही कथा वाचणार आहोत. युवकांचे आत्मपरीक्षण गरजेचे. छत्र शिवाजी महाराज हे ज्वलंत कांत्रीचे दुसरे नाव. क्रांतीच्या वाटेने चालणाऱ्यांना शिवाजी हे नाव प्रचंड शक्ती व सामर्थ्य देणार आहे. शिवचरित्र पुस्तकांमधून वाचण्याचा, मालिकांमधून पाहण्याचा किंवा चित्रपटातून अनुभवण्याचा क्षुल्लक विषय नव्हे, तर त्यासाठी सशक्त मनगट, स्वच्छ मन आणि धाडसी क्रांतिकारकासारखा तरुण असावा लागतो. शिवाजी महाराजांना आम्ही फक्त डेकोरेट करतोय का, हा सुद्धा प्रश्नच आहे. जिम मारून मसल पॉवर वाढवून दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची मानसिकता आपल्याला आजच्या तरुणात दिसते. दाढी वाढवणे, राजमुद्रा मिरवणे, बिल्डर बनून दादागिरी करणे, शिवजयंतीपुरते शिवप्रेम उतू आणणे, डीजेवर चिल्लर चितावणीखोर गाणे वाजवून परधर्मीयांच्या उरात शिवरायांच्या प्रेमळ नावाची धडकी भरवणे, चमकेगिरी करणे, म्हणजेच आम्ही शिवरायांचे खरे शिवभक्त आहोत असे दाखवणे, हा आजकालच्या तरुणांचा देखावा आहे. असा हा तरुणांचा देखावा माझ्या मते पूर्णपणे गैरसमज आहे. आजचे युग आहे क्रांतीचे. गुंडागर्दी वा हिरोगिरी करणे म्हणजे क्रांती नव्हे. माझे राजेच मुळात क्रांतिकारी होते. मुठभर इनामदार मावळ्यांच्या भरोशावर वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी बंड पुकारले. जावळीचे मोरे असोत वा मुधोळचे घोरपडे, मोहिते, कुलकर्णी अशा अनेकांचा त्यांनी बेधडक उच्छाद केला. गुन्हेगारांना शासन केले. सावकार, व्यापारी यांच्यावर कायद्याची तलवार चालवली. अफजल खान, शाहिस्ते खान या स्वराज्य शत्रूंचा बिमोड केला. काय हा वारसा आजचे तरुण पेलू शकतात का? त्या तरुणांना बळ देणारी त्यांची आई खरेच जिजाऊ व पिता शहाजी आहेत का? उलट आताची पिढी भेकड घाबरट होत चालली आहे. घर बांधण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला, सत्यनारायणची कथा म्हणजेच ब्राह्मणांचा सल्ला, चारचाकी, मालवाहू, दुचाकी घेतल्यावर त्याला लिंबू व मिरच्या या पोचट वस्तू वाहणे, नवीन धंदा उघडला की शनियंत्र, कुबेरयंत्र इत्यादीवर श्रद्धा ठेवणे व त्यांचा वापर करणे, या सर्व प्रकारावर विश्वास ठेवून धर्माला नावं ठेवणाऱ्यांनी महाराज सांगण्याचा प्रयत्नही करू नये. कारण महाराजांनी जवळपास 350 वर किल्ले निर्मिले. महाराजांनी प्रतापगड निर्मिला, सिंधुदुर्ग उभारला, रायगड, खांदेरी, गोजिरी इत्यादी किल्ले बांधले. मात्र राजांनी कधीच ब्राह्मणांचा सल्ला घेतला नाही. महाराज युद्धावर गेले, युद्ध खेळले, मात्र कधीही कोणत्या अश्वाला, हत्तीला, उंटाला कोणताही धागा बांधला नाही. मोठमोठी धान्य कोठारे उभारली, अश्वशाळा, नगारखाने, टाकसाळ उभारले, मात्र त्यांच्या दिशा ठरवण्यासाठी कधीच ज्योतिषांचा सल्ला घेतला नाही. अफजल खानाचे संकट जीवावर बेतणार होते म्हणून त्र्यंबकेश्वरला जाऊन कधी नरबळी दिला नाही. रायगडला स्वराज्याची राजधानी बनवली, मात्र त्यावर कधीच कुबेर बसवला नाही. महाराज कधीच धर्मांध नव्हते. धार्मिकतेला एक मर्यादा होती. लाचलुचपत, वशिलेबाजी, स्वराज्यातील अपहार यावर त्यांचा करडा अंमल होता. साधूसंतांचा ते आदर करत. आपण आपला आजचा धर्म दूषित केला आहे. आज देशापेक्षा धर्माचे महत्त्व वाढले आहे. शिवरायांचा धर्मनिरपेक्षवादी दृष्टिकोन बाजूला सारून तो आम्ही परप्रांतीय, परधर्मीय बांधवांविरुद्धच वापरला. शिवरायांची सर्व धर्मांना समान वागणूक आपण विसरलो. सेतू माधवराव पगडी लिहितात, शिवाजी महाराजांचा आयुष्य हे स्वातंत्र्य रक्षणाच्या ध्येयानं प्रेरित होऊन अविश्रांत झगडणाऱ्या पण तरीही विचार व विवेकाची कास न सोडणाऱ्या मानवश्रेष्ठाचं उदाहरण आहे. आपला आजचा शैक्षणिक स्तर उंचावतो आहे. प्रशासनाचे गड आम्ही स्वार्थासाठी काबीज करायला शिकलो. सोशल इंजिनिअरिंग, स्मार्ट सिटी, डिजिटलायझेशन, मेट्रो वर्ल्ड याकडे आमची पावले झपाट्याने पडत आहेत. पण या शिक्षणात अविरत कष्ट, दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटी, आत्मविश्वासाचा अभाव आहे. मोठमोठी आव्हाने उभी टाकली व विपरीत परिस्थिती निर्माण झाली की मनातून खचून जाणारी आजची तरुणाई शिवरायांचा वारसा चालवू शकतील का? दुसऱ्याला शिवी देतानासुद्धा त्याच्या आई बहिणीवर शिवीगाळ भाषा वापरण्याचा थाप लावण्याची तयारीसुद्धा स्वतःपासून करू शकते का? दारू, वाईट व्यसन करताना कुठे शिवप्रतिमेचा वापर होत असेल तर अशा गद्दारांविरुद्ध कठोर पावले उचलू शकतील का? याचे उत्तर नाही असेच असणार. शिवरायांची न्यायपूर्वक वागणूक, नेतृत्व, मार्गदर्शन, व्यवस्थापन, जीवनशैली, राजकीय शहाणपण, नैतिकता, तत्व या सर्व गुणांचा संगम म्हणजे शिवराय। शत्रूंनी सुद्धा मुजरा घालावा व ज्यांनी शत्रूंचाही सन्मान करावा हे आयुष्य जगणारे शिवराय। जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक संकटे आहेत, संकटाचे डोंगर आहेत, मत्तीला कोणी नाही अशा वेळी तो डोंगर पोखरण्याची तयारी ठेवावी लागेल। गरिबी, अंधश्रद्धा, बेरोजगारी तसेच व्याख्यानासारख्या जहरी संकटांवर, व्यसनासारख्या जहरी संकटावर मात करण्याची तयारी ठेवावी लागेल। शिवरायांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध झगडणे शिकवले, स्वाभिमान शिकवला व कधीही निराश न होण्याचे शिकवले। जिवंत आईबापास म्हातारे बुडाबुडी अशी टिंगल करून नेत्याला भाऊसाहेब, दादासाहेब म्हणणाऱ्या तरुणांनी, शिवरायांची गोंदून गोंदून गुटखा व मदमस्त नशा करणाऱ्या तरुणांनी, व्यायाम, अभ्यास, कष्ट सोडून वाईट मार्गाने लागणाऱ्या तरुणांनी, परधर्म, परप्रांतीय व परस्थितीचा अपमान करणाऱ्यांनी स्वतःला शिवराय तर समजूच नयेच, मात्र मावळा समजण्याचाही प्रयत्न करू नये। महाराजांचं नियोजनसुद्धा जगावेगळं होतं। महाराजांकडे अनेक माणसे होती, परंतु त्यांनी एका माणसाचा कधीच पुन्हा उपयोग केला नाही। महाराज खानाच्या भेटीला गेले, मात्र शाहिस्तेखानावर छापाच टाकावा। जेव्हा महाला प्रतापगडाच्या रणसंगमात असेल, ते पुरंदरवर असणार नाही। पुरंदरवर मोरारबाजी, तेथे बाजीप्रभू असणार नाही। बाजीप्रभू पावनखिंडीतच, तेथे तानाजी असणार नाही। हे नियोजन आहे माझ्या राजाचं। काय आजचे तरुण हे नियोजन करू शकेल? नाही, कारण शिवराय वाचणं यापेक्षाही शिवराव जगणं हे खडतर व्रत आहे। हे व्रत केल्यास आजचा प्रत्येक तरुण शिवराय झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही स्वतः काही कथा लिहित असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल आय डीवरती मेल किंवा व्हॉट्सअपवरती तुम्ही लिहिलेली कथा सॉफ्ट कॉपी किंवा डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा। ती कथा रहस्य कथा संग्रह या ॲपमध्ये पब्लिश होईल। ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करून वाचण्यास सुरुवात करू शकता। चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या एपिसोडची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। धन्यवाद।